बहुविधच्या श्रवणीय विभागात ऐकूया एका लग्नाच्या कथेची व्यथा. लेखक अज्ञात. मोहनच्या धाकट्या बहिणीचं लग्न ठरलं. मोहनला अतिशय आनंद झाला. परंतु लग्न म्हणजे एक फार मोठी परीक्षा याची त्याला कल्पना नव्हती. त्याची कल्पना होती की दोन घराण्यांचे कायमचे ऋणानुबंध निर्माण करण्यासाठी झटणारे वरपक्षाकडील लोकही तसेच समंजस आणि मुद्दाम अडवणूक करून आपल्या तावडीत सापडलेल्या वधूपक्षाला त्रास न देणारे असतील. पण त्याला आलेला हा अनुभव मोठा विचित्र होता. हा असाच अनुभव अनेकांना येत नसेल कशावरून? मोहनच्या धाकट्या बहिणीचं लग्न ठरलं. गेली 5-7 वर्ष तो स्वतः अतिशय चिकाटीनं त्यासाठी प्रयत्न करत होता. कुणी काही सांगे कुणी काही, पण मोहनने त्या सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे धावपळ केली. अक्षरशः छाती फुटेपर्यंत. घरात इतर पुरुष मंडळी नव्हती असं थोडंच आहे, पण त्यांना या जबाबदारीची जाणीव असेल तर ना. निव्वळ दोनदा जेवायला आणि एकदा झोपायला येण्यापुरता त्यांचा घराशी संबंध. बाकी घरात काय चाललं आहे, धान्य आहे की नाही, कोणी आजारी वगैरे आहे की काय, याची काळजी कोण करणार? बिचारा मोहन, त्याला हे सगळं दिसत होतं, पण त्याने एक अवाक्षरही उच्चारलं नाही. तो म्हणे, बाकीचे भाऊ काय करतात हा माझा विषय नाही, मी काय करावे एवढेच मी जाणतो. शेजारी पाजारी सुद्धा मोहनच्या या विचारसरणीने थक्क होत. कोणी उद्गार काढत, वेड आहे झालं, आता तारुण्याची उर्मी आहे, तोपर्यंत करेल धडपड, म्हातारपणी हाल होतील तेव्हा समजेल. पण मोहनची इच्छा एकच, जीवात जीव आहे आणि हातापायात बळ आहे तोपर्यंत हे घरपण टिकवायचे, चालवायचे, हातपाय थंड पडण्यापूर्वी या जगातून नाहीसे व्हायचे, लोळागोळा होऊन पडायचे नाही आणि कोणावर भारही टाकायचा नाही. याच ध्येयवादी विचारसरणीतून त्याने आजपर्यंतचा आयुष्यक्रम चालवला होता. त्याला आयुष्यात कधी चैन माहितीच नव्हती. चहा, पानपट्टी, सिगरेट हे सुद्धा माहिती नाही. मग त्याच्या पुढल्या व्यसनांची नावं कशाला? हा, आयुष्यात त्याने 2-4 वेळाच नाटक सिनेमाचं दर्शन घेतलं असेल, ते सुद्धा लहानपणी वडील माणसांबरोबर. समजायला लागल्यापासून चित्रपटांच्या जवळपास फिरकताना सुद्धा त्याला कोणी पाहिलेलं नसेल. दिवसाचा बराच वेळ इतक्या तरतरेच्या कामांनी व्यापलेला असे की रात्री झोपेसाठी तळमळण्याचा किंवा झोपेच्या गोळ्या घेण्याचा त्याच्यावर प्रसंगच ओढवला नाही. आयुष्यात त्याला ही 2 सुखं माहीत होती, एक कर्तव्यपालन आणि दुसरं शांत आनंददायक झोप, अगदी हेवा वाटावा अशी. बहिणीच्या लग्नाच्या वेळी 1000 विघ्नं त्याला भेडसावून गेली. अनुकूल गोष्टी फार थोड्या, प्रतिकूलच जास्त. त्याची बहीण फारशी शिकलेली नव्हती, त्याच्याजवळ खर्चासाठी भरपूर पैसा नव्हता. अलीकडच्या काळात मुलींची लग्न जमवायची म्हणजे अक्षरशः नरक यातना. मोहनला सुरुवातीला हे खरं वाटे ना, विवाहासारखा आयुष्यातील अतिमंगल प्रसंग, त्याबद्दल सर्वजण असे वेडेवाकडे का बरं बोलतात असं त्याला वाटे. पण हे कोडं सुटायला फारसा अवधी लागला नाही. पहिल्या महिन्यातच त्याच्या कल्पना साम्राज्याचा आणि उत्साहसागराचा धुवा उडाला अशी मुक्ताफळं वरपक्षाकडून त्याला ऐकायला मिळाली. मोहन प्रथम किंचित गांगरला. मागवून त्याने पद्धतशीर प्रयत्न सुरू केले. चेहऱ्यावरची स्मितरेषा कधी मावळायची नाही, एक क्षण कुठे वाया घालवायचा नाही. अशी तपश्चर्या थोडी थोडकी नव्हे, पण 8 वर्ष चालली. 325 स्थळं पाहिली आणि शेवटी देव प्रसन्न झाला आणि एका नवरदेवाच्या रूपाने समोर ठाकला. मग काय विचारता, मोहनच्या प्रयत्नांनी दुप्पट उसळी घेतली. आजपर्यंतची धडपड काहीच नाही असा धडाका सुरू झाला. मुलीकडची बाजू एवढे सुद्धा कमी असलेले खपायचे नाही. आपल्या बहिणीचे नव्या घरी चांगले स्वागत व्हावे यासाठी सर्वस्वाचा त्याग करायला मोहन सिद्ध झाला. मुहूर्त अद्याप 1 महिन्यावर आहे तशी याची घर सारवण्यापासून रंगवण्यापासून सुरुवात झाली. सकाळी हा उद्योग, दुपारी नोकरी, सायंकाळी लोकांच्या गाठीभेटी आणि सामानाची जमवाजमव. घरातल्या इतरांना त्याच्या या आगाऊ उत्साहाबद्दल चीड आली. एकजण उद्गारला, आत्तापासून हे शेणाचे आणि रंगाचे थर कशाला, आमची किती गैरसोय होते हे दिसत असेल तर ना. दुसरा लगेच म्हणाला, दिसतोय तर काय झालं, मुद्दामच करतोय. त्यावर तिसऱ्याने लगोलग टोमणा मारला, अरे त्याला एकट्याला सगळा मोठेपणा मिळवायचा आहे म्हणून चाललंय सगळं. काय मोहनराव, झाली की नाही तयारी पूर्ण? हा, वरपक्षाकडील एक दुड्डाचार्य तयारीची खास पाहणी करण्यासाठी आले होते.
अहो, खरं म्हणजे तुमच्यासारख्या सामान्य माणसांनी एवढी मोठी उडी घ्यायलाच नको होती. मी सुरुवातीलाच सांगितलेलं, पण माझं ऐकतो कोण?
त्या सज्जनाने आपल्या बॉम्ब वर्षावास प्रारंभ केला, पण मोहनच्या चेहऱ्यावरचे हसू कणभर ढळेल तर शपथ. त्याने चपळाईने घरात जाऊन फराळाचे भरगच्च ताट पाहुण्यांसमोर ठेवले, तसे त्यांचे तोंड बंद झाले. फराळ संपला. जोरदार ढेकर देऊन त्या ग्रहस्थाने एकूण तयारीचा आढावा घेतला आणि जवळजवळ सगळं काही यथासांग आहे हे ध्यानात येताच आणखी दोन चार गोष्टी नव्याने घुसडून दिल्या. पाहुण्यांचं कीर्तन पुढे चालू झालं.
हे पहा, आमच्याकडची सगळी माणसं स्वभावाने वागणुकीने अगदी सरळ, पण त्याचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका बरं. उलट मी तर असं म्हणेन की तुमची अनेक जन्मांची पुण्याई म्हणून तुम्हाला हे स्थळ लाभलं. काय समजलात? तेव्हा मानपान वरात पान सुपारी अगदी सरदारी थाटात होऊ द्या. फक्त बँडच मागवलात की जोडीला वाजंत्री सुद्धा आहे. आणि हे बघा, जेवायला आमरस असू द्या, थोडा जादा खर्च झाला म्हणून काही बिघडणार नाही.
मोहन मान डोलवीत होता. त्याने विचार केला, मुलीला वडील नाहीत म्हणून हे सर्वजण शंका घेत आहेत की कशी तरी चालढकल करून कार्य उलटकून टाकतील की काय याची. कार्यालय ठरवण्यासाठी तो आपल्या एका मित्राला घेऊन निघाला, पण या लग्नसराईत कार्यालय रिकामं सापडणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे. 5-25 कार्यालयं पाहिल्यावर एक आढळलं, पण तिथल्या भाड्याचा आकडा ऐकून मोहनच्या अंगावर काटा उभा राहिला. मित्राने धीर दिला, अरे आता माघार घेऊन कसं चालेल, आत्तापर्यंतची पायपीठ ध्यानात घे आणि ठरवून टाक. साधारणपणे हाच अनुभव सगळीकडे, बँड मोटार वाजंत्री आचारी भांडीकुंडी हार फुले मांडव एक ना दोन, नको तरी काय काय, उलट पैसे घेऊन वर काही जणांचा शहाजोगपणा. राव, तुमच्या शब्दाखतर आम्ही येतोय, नाहीतर. मोहनच्या वडिलांनी मरते समयी मुलीच्या लग्नासाठी म्हणून 2000 रुपये बाजूला काढून ठेवले होते आणि मोहनच्या गेल्या 10-11 वर्षांच्या नोकरीतली पै पैसा टाकलेली शिल्लक 1500, एकूण 3500 रुपयांचा चुराडा होणारच होता. वर कर्ज करावे लागणार की काय अशी भीती होती, पण आता पाऊल मागे घेऊन चालणार नव्हतं. उद्या लग्न, आज वरपक्षाचं आगमन, 2 मित्र 3-4 गडी यासह जय्यत तयारीनिशी मोहन स्टेजवर हजर. पाहुणे उतरले. एकूण संख्या 100 आपल्या हिशोबात तर फक्त 60 आकडा ठरला होता, पण नवरदेवाचे काका गरजले,
अहो लहान मुलांची का कुठे संख्या मोजतात हा.
मंडळी घरी पोचली, जेवायला बसली, जिभेचे सगळे चोचले पुरवले गेले,
सपाटून आग्रह आपापसातच केला गेला.
त्यानंतर वडीलधारी मंडळी लोड तक्क्यांच्या आश्रयाने बसली आणि बालचमूने मोठ्या उत्साहाने आपल्या कारवायांना सुरुवात केली.
लपंडाव नेमबाजी रामरावण युद्ध हस्तकौशल्य.
संध्याकाळी मोहनला समजलं की 1 फोटो आणि 2 ग्लोब फुटले आहेत. मांडवावर नाचल्यामुळे 2 ठिकाणचे वासे मोडलेत आणि 1 ठिकाणचा रेशमी पडदा फाडून 1 मुलीने त्याचा हातरुमाल बनवलाय. विशेष म्हणजे हे सगळं वडीलधारी मंडळींच्या डोळ्या देखत घडलं. दुपारच्या पोटफुटी जेवणानंतर रात्री फारसं करावं लागणार नाही असा मोहनचा अंदाज होता, म्हणून त्याने कढी भाताचा बेत ठेवला, पण त्यामुळे वरपक्षाची मिजास बिघडली.
शी, लग्नामध्ये असलं भिकारडं जेवण कोण जेवेल?
अशा निर्धाराने 4-5 भगिनी पंक्तीतून उठून गेल्या. बालचमूने सतत ओरडा सुरू ठेवला,
आम्हाला लाडू हवे, आम्हाला लाडू हवे.
वडीलधारी मंडळी शाब्दिक बाण मारण्यात समाधान मानत होती.
महाराज, ही कडी म्हणजे अमृताच्या वर ताण आहे, एक घुटका तर मारून पहा, नाही डोळ्यातून अमृत बाहेर आलं तर पैस.
बाकी नानासाहेब, वधूपक्षाची मंडळी कल्पक बर का, रात्रीच्या वेळी जडांना खाऊ नये म्हणतात ना. या तिन्ही दलांचा हल्ला परतवणं मोहनला अगदी अशक्य झालं. त्यानं लागोलाग 2-3 जणांना आपल्या घरी पिटाळलं. काय असेल नसेल ते फराळाचं सामान घेऊन या, लाडू चकल्या चिवडा पुऱ्या अगदी ताबडतोब. करंड्या येताना पाहिल्याबरोबर थोड्या वेळापूर्वी अपमानित झालेल्या भगिनी पुन्हा पानावर येऊन बसल्या. ती रात्र मोहनला झोप नाही. पेढे आले का, पाने सुपारीसह लावून झाली का, बँडवाल्याला परत आठवण द्या, सनईवाल्याचा निरोप आला की पोरग आजारी असल्याने मला यायला जमणार नाही, तशी रातोरात धावपळ करून दुसरा गाठला, दीडपट पैसे कबूल केले, मांडवाचे 2 वासे मोडले, ते आपणच बदलावेत. मोहन आणि त्याचे 2 मित्र 2-2.5 तास खपले. शेवटी झालं एकदाचं पूर्ण. तेवढ्यात लक्षात आलं की आपले कपडे शिंप्याने दिलेच नाहीत. त्याच्याकडे चक्कर. येताना पुन्हा फुलवाल्याला आणि आचार्याला स्मरण. घरी आला तेव्हा पहाट झाली. लगोलग सगळ्यांना उठवून स्नानासह तयार राहण्यास सांगून तो स्वतः पाहुण्यांकडे फिरकला. एकेकाचे मानपान, तोंड धुणे, स्नान, तेही दिवाळीच्या वरताण, तेले, अत्तर, पुन्हा फराळ, मग झाली एकदाची धार्मिक विधींना सुरुवात. तशी भटजी म्हणाले, आहो ती वरपक्षाची मंडळी म्हणतायत की सगळ्या भटजींची दोन्ही बाजूची दक्षिणा तुम्हीच देणार म्हणून. हो आधी ठरवलेलं बरं, नाहीतर नंतर चर्चा नको. मोहनचा मित्र असा संतापला, पण मोहनने त्याला आवरलं आणि आजपर्यंत अनेकांनी त्याला जो उपदेश केला होता त्याची परतफेड करीत तो म्हणाला, अहो दक्षिणेची कसली काळजी करताय, कार्य असं उठावदार झालं पाहिजे की बस सगळं तुमच्या हातात आहे. पहा बरोबर, चला मुहूर्त गाठायचा आहे ना, नवरदेव कुठे आहेत त्यांना घेऊन या जल्दी. इथे भटजी बुवा. तेवढ्यात नवरदेवाकडून निरोप आला. ठरलेल्या अटीप्रमाणे अद्याप घड्याळ हातात पडलं नाही. मोहन धाडकन खालीच कोसळणार, पण मित्राने धरलं आणि जवळच्या खुर्चीवर नेऊन बसवलं. मोहनला आठवलं की आपल्या मुंबईच्या एका स्नेहास खरेदीसाठी आपण 200 रुपये चेकने पाठवले आहेत. काल परवाच घड्याळ यायला पाहिजे होतं, पण कामाच्या गर्दीत आपणही विसरलो. त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या जीवलग मित्रास हे माहीत होतं. त्याने निराळाच विचार केला. आपल्या हातातलं सोन्याचं घड्याळ घेऊन तो नवरदेवाकडे गेला. सर्व परिस्थिती स्पष्टपणे सांगितली आणि म्हणाला, विश्वास नसेल तर तुमचे घड्याळ येईपर्यंत हे माझे घड्याळ राहू द्या तुमच्याजवळ. ही जोरदार चपराक बसल्याबरोबर ताडकन सगळे उठले. धुसफूस, टोमणे, रुसवा फुगवा, टीका सगळं चालू होतं, पण एकदाची अक्षदा पडली. मोटार सजवण्यापासून नवरदेवाच्या पोशाखापर्यंत सर्वत्र 4-4 वेळा मोहनने खेटे घातले. तरी आयत्या वेळी बत्तीवाल्याने घोटाळा केलाच. त्याला कोणी कानमंत्र दिला कुणास ठाऊक. सगळी रक्कम आधी हातात पडल्याशिवाय एक सुद्धा बत्ती मिळणार नाही हा त्याचा निरोप ऐकला आणि मोहनने खाडकन आपल्या मित्राकरवी 40 रुपये त्याच्या तोंडावर फेकून त्याला गप्प केले. सगळं यथासांग पार पडलं. रात्री सगळीकडे निजानीज झाल्यावर मोहन आणि त्याचा मित्र हिशोब करीत आणि सामानाची आवरावर करीत असता त्यांच्या ध्यानात आलं की पहाटेचे 5:30 वाजले आहेत. आजची पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था करायची आहे. हिशोब आणि आवरावर काय केव्हाही करता येईल. किती मंडळी जेवणार याची चौकशी करण्यासाठी मोहन गेला. तशी नवरदेवाचा मामा त्याच्या अंगावर खेकसला. दरवेळेस कसली मोजदात आणि संख्या घेताय, 20-30 माणसांचा जास्त स्वयंपाक करा की, काही वाया जाणार नाही. खरेच आहे, वाया काहीच जाणार नव्हतं. आत्तापर्यंत फक्त एकच गोष्ट वाया गेली होती, ती म्हणजे मोहनची अक्कल. 1:30 पर्यंत पाहुण्यांचं लाजत काजत जेवण झालं. अहो गाडीची घाई आहे म्हणून कोणाला विशेष जेवण गेलं नाही बरं का, हे एका लठ्ठोबाचे उद्गार ऐकून मोहनचा मित्र उत्तर देणार. एवढ्यात मोहनने त्याला हाक मारून 5-7 टांगे रिक्षा आणायला सांगितले. रिक्षा आल्या, सामान भरलं. पाहुणे मंडळी एकदाची स्टेशनवर पोचली. गाडी आली, सर्व नग मोजून आत ठेवले आणि गाडी सुटणार त्या क्षणी नवरदेव ओरडले, तेवढं घड्याळाचं विसरू नका बरं का. त्याची आई म्हणाली, लुगडं जरा भारी पैकी आणलं असतं तर. आणखीही कोणी काही कोणी काही. मोहन आपल्या बहिणीकडे पाहत होता. घर सोडून जाताना तिच्या डोळ्यात अश्रू तरारले होते. मोहन घरी आला. आज मित्र नव्हता. मोहनला एकट्यालाच हिशेब आणि आवरावर करणं क्रमप्राप्त होतं.
कार्यालयाच्या मालकास बोलवून त्यानं सामान ताब्यात देण्यास प्रारंभ केला. पण काय चमत्कार, भांड्यांची संख्या बरीच निरनिराळी भरू लागली. 3-4 वाट्या कमी, 1 तांब्या बदललेला. मालकाचं म्हणणं, आमचा तांब्या यापेक्षा मोठा आणि नवीन होता. पाणी पिण्याची भांडी 7-8 कमी भरली. मोहनला घाम फुटला. त्याने कसून कार्यालयाचा कोपरान कोपरा तपासला. तेव्हा माळ्यावर एका बाजूस 4-5 भांडी आणि 2 वाट्या मिळाल्या. या इथे कशा आल्या? पण उगीच वाच्यता नको. मोहनने कार्यालयाचे 2.5 दिवसाचे भाडे ₹150 आणि हरवलेल्या भांड्यांचे ₹17 भरले. याच हिशेबाने सर्वांनी आपापली वसुली करून घेतली. मांडववाला जादा ₹25 मागू लागला, कारण त्याचा एक रेशमी पडदा फाटला होता. शिवाय 2-3 वासेही मोडले होतेच. बत्तीवाल्याची 2-3 मॅन्टल्स मुलांनी फोडली, कारण या बत्तीमध्ये प्रत्यक्ष विस्तव असतो की नाही याचं प्रात्यक्षिक त्यांनी करून पाहिलं. उदबत्ती टोचून खात्री आली. मेंटल फुटले यात त्यांचा काय दोष? मुलांची जिज्ञासा मारू नका, त्यांना सप्रयोग शिक्षण घेऊ द्या, असे एक शिक्षणतज्ञ त्यावेळी गरजले. सर्वांचे सर्वतोपरी समाधान करण्याचा यथाशक्ती प्रयत्न करून मोहन संध्याकाळी घरी आला. जेवणाखाण्याचीही त्याला आठवण होईना. गेले 2 महिने घडत असलेले अचाट शारीरिक श्रम, 7-8 दिवसात मनावर पडलेला असह्य ताण, 2-3 दिवस अक्षरशः एक पळभर सुद्धा विश्रांती नाही, याचा परिणाम व्हायचा तोच झाला. पाणी पिण्यासाठी तो खाली बसायला गेला, तो चक्कर येऊन पडला. घरात कोणी नव्हतं, सगळे भाऊ फिरायला गेलेले, बहीण सासरी गेलेली आणि आईचं देवदर्शन. 10-15 मिनिटांनी मोहन आपणहून शुद्धीवर आला. पाणी पिऊन विश्रांतीसाठी सतरंजीवर लवंडला. त्याच्या डोक्यात कोणीतरी चौघडा वाजवत होतं. डोळ्यासमोर बहिणीचे सासू सासरे आणि अन्य खाष्ट मंडळी धागडधिंगा घालत होती आणि कानात मुलांच्या आरडाओरड्याचे रडण्याचे आवाज गोंधळ घालत होते. वेळोवेळी वरपक्षाने सोडलेले वाघबाण त्याच्या हृदयात खोलवर रुतत होते, तर कुसक्या नासक्या बोलण्याच्या सुऱ्या त्याच्या शरीरात ठाई ठाई जखमा करत होत्या. तो झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण या पंचमहाभूतांनी त्याला पुरं घेरलं होतं. आपण ऐकत होता कथा एका लग्नाच्या कथेची व्यथा. लेखक अज्ञात. पूर्वप्रसिद्धी एकता आषाढ 1886.